कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी रोहिणी हट्टंगडी. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
हॅलो मॅम.
हॅलो.
कशा आहात तुम्ही?
मी फर्स्ट क्लास.
आजही तुम्ही काम करताय, आजही सेटवर आहात आणि आज मी फायनली अपॉइंटमेंट घेऊन आलेली आहे. आय एम रिअली ग्लॅड की मला तुम्हाला भेटता आलंय खरं तर.
थँक्यू सो मच.
बरं, असं असतं ना की एखादा माणूस नशीब घेऊनच जन्माला येतो. म्हणजे मग यु नो जुन्या काळात असं म्हणायचे की ह्याच्या पावल्यामुळे हे झालंय, घरात यु नो लक्ष्मी आली आहे. तर साधारणतः तुमचा जन्म झाला तेव्हा घरात वातावरण काय होतं आणि तुमचं नाव कोणी ठेवलं?
मी खरं म्हणजे आमच्या घरात म्हणजे काय शेंडेपण, मला मोठा भाऊ आहे आणि मी धाकटी, त्यामुळे थोडीशी लाडावलेली असावी असं वाटतंय मला, कारण माझे बरेच हट्ट पुरवले जायचे आईच्या हौसेमुळे. ॲक्च्युली मला तिने डान्सच्या क्लासला घातलं होतं. सुरुवातीला हौस म्हणून शिकत होते पण हळूहळू माझी मे बी ग्रास्पिंग पॉवर चांगली होती किंवा मला ते उपजतच कदाचित असेल. आणि आमच्या शाळेमध्ये सुद्धा एखाद्या फ्री तासाला सर्वांना गाणं म्हणायला सांगायचे तसं मला डान्स करायला सांगायचे.
आणि मला वाटतं तुम्ही भरतनाट्यम आणि कथकली शिकलात पण ना?
हो, माझे गुरु वडगावकर सर, त्यांनी कथकली केलं होतं आणि आमच्या मॅडम होत्या चित्ररेखा वडगावकर, त्या भरतनाट्यम करायच्या, त्यामुळे आम्हाला त्या दोन्हीचं शिक्षण दिलं गेलं. मणिपुरी सुद्धा थोडंसं शिकवलं होतं, कथक पण शिकवलं होतं. म्हणजे असा तो सर्वांगीणच असा क्लास होता. तरीसुद्धा आम्ही 8 वर्ष जवळजवळ शिकले. आणखीन मग मॅट्रिक, त्यावेळेस मॅट्रिक होतं 11वी, ती असताना मग मला थोडंसं ते थांबवावं लागलं. माझ्या आठवणीमध्ये मी काहीतरी 2 किंवा 2.5 वर्षाची असेन, मला फक्त फेंटली आठवते, कोळणीचा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये मला आईने शिकवून ठेवलं होतं की मावरा घ्या मावरा असं म्हणायचं. आणि मला आठवतं आहे मी ते काही न बोलता नुसतीच इकडं तिकडं बघितलं आणि नुसतीच निघून आले होते. म्हणजे ती माझी स्टेजची पहिली आठवण. आणि नंतर मग पहिली दुसरीत असताना मला वाटतं मी शबरीचा रोल केला होता, त्या माईकच्या समोर जाऊन रामा ही बोरं घे असं म्हणून रामाच्या जवळ येऊन बोरं दिलेली होती, ते मला आठवत आहे फक्त.
खरं तर तुमचं माहेरचं सरनेम ओक, रोहिणी ओक असं, आणि तुमचे इवन वडील सुद्धा यु नो या फील्डमध्ये होते आणि त्यांचंही खूप नाव होतं घरात. एक मला वाटतं की तेव्हापासूनच सूट होती या सगळ्या गोष्टींची. तुमचं बालपण कसं होतं? तुम्ही कोणते खेळ खेळायचात?
आमचं सदाशिव पेठेमध्ये आमचा बंगला होता. आम्ही घरात 4 जण, आई बाबा दादा आणि मी, सगळी सूट होती. म्हणजे मला आठवतंय मी शाळेमध्ये असताना मी आधी थ्रोबॉल खेळायची, मग व्हॉलीबॉल खेळायला लागले. शाळेच्या बँड मध्ये मी होते त्यामुळे पीटी कधी केलेली मला आठवत नाहीये, कारण हे सगळं चालू असताना पीटी माफ असते ना.
अच्छा, म्हणजे पीटीला न जाण्यासाठी बहाणे अनेक होते तुमच्याकडे.
जरासं तसंच होतं. मग त्याच सुमाराला मी टेबल टेनिस पण शिकले आणि ती शिकले ते सुद्धा माझ्या एका मैत्रिणीला, साधना नातू नाव तिचं, तर तिला पार्टनर कोणीतरी पाहिजे होते आणि ती म्हणाली रोहिणी तू शिकणं मला पार्टनर कोणीतरी पाहिजे वगैरे म्हणून, आणि म्हणून मी टेबल टेनिस पण शिकलेली होते. सो बालपणी शाळेमध्ये सुद्धा खूप संस्कार झालेले आहेत. आमच्या शाळेमध्ये कुलची सिस्टीम होती, तर ते भारती नावाचं कुल होतं माझं आणि त्याच्या स्पर्धा असायच्या, त्याच्या टॅब्लोजच्या स्पर्धा असायच्या, संक्रांतीच्या स्पर्धा असायच्या. मग तुमच्या कुलाच्या त्या खोलीला सजवायचं असतं, आणखीन म्हणजे असे देखावे निर्माण करायचं. तर त्याच्यामध्ये सुद्धा मला वाटतं मी 10वीमध्ये वगैरे असताना मी कुलप्रमुख पण झालेली होते, त्यामुळे असं बरंच हॅपनिंग असं गेलेलं.
घराच्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टी सुद्धा कुठे ना कुठे आपल्या जडणघडणीमध्ये यु नो खूप इम्पॉर्टंट असतात किंवा त्या मार्गी लावतात आपल्या अशा गोष्टींना. तर तुमचं ते वातावरण कसं होतं?
ऍक्च्युली आमची शाळा घराच्याच अगदी जवळ होती, म्हणजे शाळेची घंटा घरी ऐकू यायची, त्यामुळे तिसरी
रेणुका स्वरूप
आणि त्यामुळे दुसरी घंटा झाली की धावाधाव करत शाळेमध्ये जायचं असा एक शिरस्ताच पडलेला होता. बरं, भरतनाट्य मंदिर आणखीन टिळक स्मारक मंदिर हे दोन्ही नाट्यगृह आमच्या अगदी घराच्या जवळ होती. एक तर नाटकात जेव्हा काम करायला सुरुवात केली तर तेव्हा पुण्यामध्ये म्हणजे संध्याकाळी वगैरे अशा त्यावेळेस नसायच्या नाटकाच्या तालमी. जेवण खाऊन मग तालमीला जायचं, म्हणजे 9 वाजता तालमी आमच्या चालू व्हायच्या, 9 ते 12 साडेबारा जो काही असेल तो. आणखीन त्याच्यानंतर घरी यायचं. आता ह्याच्यामध्ये गंमत अशी व्हायची की घरी सोडायला कोणतरी सायकलवरून असायचं, म्हणजे मी माझ्या सायकलवर, मुलगाच असायचा कोणीतरी तर तो त्याच्या सायकलवर, आणि आम्ही घरी यायचो. तर थोडंसं आजूबाजूला अरे रात्री येते सायकलवरून कोणीतरी मुलगा सोडायला येतो. आता मुलगा सोडायलाच येणार ना, सोडायला मुली तर कोणी येणार नाहीत, पण थोडंसं तसं झालेलं होतं. आणि त्यावेळेस माझ्या वडिलांचा खूप सपोर्ट होता, नाहीतर जरा घरी असं झालं की नाही नाही असं बोलतात बाहेर वगैरे, असं कुठेही माझ्यापर्यंत येऊन दिलं नाही. त्यामुळे तो एक हा होता, कारण बाबा समजत होते, आई समजत होती.
जेव्हा एखादी पनिशमेंट द्यायची वेळ येते तेव्हा बाबा द्यायचे, आई द्यायची, कोणाच्या मागे तुम्ही लपायचात?
नाही, स्ट्रिक्ट माझी जास्त आई होती, कारण ती माझा अभ्यास घ्यायची, त्यामुळे तिचा मार्क्सचा खूप खाल्लाय मी.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.